हरे कृष्ण। तर उपस्थित सर्व श्रोतारुंदांचं हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या पवित्र दिवशी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर। तर आपण या ठिकाणी श्रीमद भागवताचा 9वा स्कंध अध्याय 15 आणि श्लोक क्रमांक 12 ते 15 याच्यावर चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी 10व्या स्कंधाची सुरुवात होणार आहे। तर त्याआधी श्रीकृष्णांच्या वंशावळीचं वर्णन चालू आहे। तर त्या ठिकाणी गादी महाराजांचं वर्णन झालं आणि गादी महाराजांनंतर आता जमदाग्नी ऋषींचं वर्णन चालू आहे आणि त्यानंतर त्यांचे पुत्र परशुराम यांच्याविषयी ह्या श्लोकांमध्ये वर्णन करण्यात आलंय। तर परशुरामांची जी आई आणि वडील आहेत जमदाग्नी आणि त्यांची माता सत्यवती, तर सत्यवती ही भविष्यात भले ती स्त्री होती परंतु तिने एक नदीचं रूप घेतलं आणि ती नदी पूर्ण विश्वाला पावन करत आज जलस्वरूपामध्ये प्रवाहित आहे। मग यांचं वर्णन पुढे करत असताना असं वर्णन येतं की जमदाग्नींचे जे पुत्र तर जमदाग्नी हे सत्यवती आणि रुचिक ऋषी यांचे पुत्र होते। तर जमदाग्नींनी मग पुढे रेणूची जी कन्या रेणुका हिच्याशी विवाह केला आणि मग त्यांना एक पुत्र प्राप्त झाला, त्यांचं नाव परशुराम। तर परशुराम हे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, तर स्वतः भगवंताचे शक्ती प्रदत्त अवतार आहेत। आणि ज्यावेळेस समाजामध्ये कृष्ण भावनेचा अभाव दिसायला लागतो त्यावेळेस भगवंत अवतार ग्रहण करतात। तर एकदा एक राजा आपल्या मंत्र्याला म्हणतो की काय तुमचे भगवंत काय कार्य करतात, तर त्याच ठिकाणी अष्टावक्र मुनी आले असतात। तर ते म्हणतात की भगवंत काय करतात हे जर ऐकायचं असेल तर तू पहिले खाली उतरून इथे ये, मग मी सांगतो। मग राजा खाली उतरतो आणि अष्टावक्रमुनी वर बसतात आणि त्यावेळेस अष्टावक्रमुनी सिंहासनावर बसून म्हणतात की आमच्या भगवंताचं हेच काम आहे की अशा निर्दयी दुराचारी व्यक्तींना सिंहासनावरून खाली उतरवायचं आणि योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी स्थापित करायचं, म्हणजे की ज्या ठिकाणी अधर्म असेल त्या अधर्माचा समूळ नायनाट करायचा आणि त्या ठिकाणी धर्माचं संवर्धन करायचं, धर्माला स्थापित करायचं, जसं आपण कृष्णलीलेमध्ये बघतो। तर कृष्णलीलेमध्ये आपण पांडवांसाठी भगवंतांनी काय काय नाही केलं आणि दुर्योधनाने त्यांच्या पार्टीला समूळ नायनाट केला कौरवांचा आणि मग त्या ठिकाणी धर्माचं स्थापन करण्यासाठी भगवंतांनी वेगळ्या प्रकाराने कार्ययोजना आरंभ केली। तर भगवंत भगवद्गीतेला देखील म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभित्थानाम धर्मस्य तदात्मानाम सुजाम्यहम, की ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते अर्थात कृष्ण भावनाभावित विचारांना ज्यावेळेस ग्लानी येईल, ज्यावेळेस ते विचार संपुष्टात आल्यासारखे दिसतील, त्यावेळेस भगवंत त्यांच्या पार्षदांना किंवा ते स्वतः येऊन ते धर्माची स्थापना करत असत। आणि पुढे म्हणतात की परित्राणाय साधूनाम, त्यांचं कार्य काय, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, की जे आपले भक्त आहेत यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्याशी लीलांचं आदान प्रदान करण्यासाठी, आणि जे दुष्कृतीनाम की जे दुष्कृती आहेत ह्यांचं निर्दालन करण्यासाठी। प्रभुपाद तात्पर्यामध्ये दुष्कृती या शब्दाचा अर्थ देताना खूप सुंदर सांगतात की जे कृष्ण भावनेचं पालन करत नाहीत भलेही ते आधुनिक प्रगतशील असतील, तर अशा लोकांना श्रील प्रभुपाद म्हणतात की दुष्कृती नाम, की अशा दुष्कृती लोकांचा नाश करण्यासाठीही भगवंत काय करतात की आपले भक्त आणि ते स्वतः प्रकट होतात। आणि धर्माची स्थापना अर्थात काय, की वैदिक शास्त्र धर्मग्रंथ यांना ग्लानी होणे म्हणजे काय, की वैदिक तत्व भगवंतांना शरण जाण्यासाठी सांगतात, कशाप्रकारे आपण भगवंतांना शरण जाऊन आपल्या जीवनाची परिपूर्णता करू शकू, आणि असे तत्व असुरी लोक पालन करण्यासाठी विघ्न आणत असतात। की ज्यावेळेस कोणी एक सरळ मार्गी चालत असेल तर लोकांना ते पाहवत नाही, म्हणजे की जसं लोक खूप काही गोष्टी सांगतात की वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अभिषेक करतात, दुधा वेस्टेज करतात, अशा प्रकारचं चालतं. आणि त्याच प्रकारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे दारू मदिरा हे पान करतात, याच्यामध्ये हजारो रुपये लाखो रुपये खर्च करतात. समाजाची जी अधोगती चाललेली आहे ही अधोगती त्यांना प्रगती वाटते. आणि ज्या ठिकाणी आध्यात्मिक कार्य होत आहे, भले ते पाणी घालून दुधाचा अभिषेक होत असेल, परंतु ते देखील त्यांना जड वाटतं. म्हणजे की ही समाजाची, ही धर्मतत्वांना ही आसुरी लोक काय करतात, विघ्न आणतात. आणि त्यावेळेस भगवंत काय करतात की संभवामी युगे युगे, की अशा वेळेस मी प्रकट होणार. तर हे अवतारांचं कार्य आहे की लोकांना कृष्ण भावनाभावित करणे आणि धर्मतत्वाचे पालन करण्यासाठी प्रवृत्त करणे. म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये देखील याच्याविषयी वर्णन येतं की सृष्टी हैलय मूर्ती प्रपंच अवतारे से ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे मायातीत परम व्योम सवार अवस्थाने विश्वावतरी धरे अवतार नामे. अर्थात ज्यावेळेस सृष्टीची रचना होते ह्या जीवांसाठी, असं एक घर निर्माण केलं जातं हे ब्रह्मांड, तर ते निर्माण करण्यासाठी भगवंत स्वतः श्रीकृष्ण वेगवेगळ्या रूपाने आपलं एक्सपान्शन करतात, आपल्याला विस्तारित करतात. सृष्टी एलई मूर्ती प्रपंचे, की वेगवेगळ्या प्रकारची ईश्वर मूर्ती अवतार धारण करतात. आणि हे अवतार काही प्रकट झालेले नाहीत तर ते म्हणतात की मायातीत परमेव सबार अवस्थाने, की मायातीत म्हणजे या ब्रह्मांडाच्या पलीकडे असे वैकुंठ लोक आहेत ज्या ठिकाणी भगवंतांचे वेगवेगळे अवतार शाश्वत काळासाठी, आणि तेच अवतार सृष्टीचं कार्य पूर्ण करण्यासाठी विश्व अवतारी धरे अवतार नाम, की विश्वाचा धारण करण्यासाठी, त्याचं पालन पोषण करण्यासाठी भगवंत अवतार धारण करतात. हे भगवंतांच्या अवताराचं कार्य असतं. आणि याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करतात. शास्त्रामध्ये वर्णन येतं की भगवंत पुरुष अवताराच्या रूपाने प्रकट होतात, जे तीन विष्णू आहेत. नंतर गुण अवताराच्या रूपात, लीला अवताराच्या रूपामध्ये, शक्तावेश अवताराच्या रूपात, मन्वंतर अवताराच्या रूपात, आणि जे चतुर्युगी चार युग अवताराच्या रूपात प्रकट होतात. तर या ठिकाणी आपण जे पाहतोय, जमदाग्नेंचा जो पुत्र परशुरामजी, हे परशुराम स्वतः भगवंतांचं एक अवतार आहेत. त्यांना शक्तावेश अवतार म्हणून विशेष करून संबोधलं जातं. या ठिकाणी वर्णन येतं की जे बुद्धिमान लोक आहेत ते वासुदेवांचा अंश असणारे जमदाग्निपुत्र परशुरामांना भगवंतांचं अवतार समजतात. का? कारण यांनी जे कार्य केलंय ते सामान्य व्यक्ती नाही करू शकणार. या ठिकाणी म्हटलंय की क्षत्रियांचं काही जास्त खूप मोठा दोष नव्हता, तरी देखील परशुरामांनी काय केलं की 21 वेळा निक्षत्रिय केलं. कारण काय होतं की कार्तिकीय अर्जुन जो होता, कार्तिवीर्य अर्जुन याने जमदाग्नी ऋषींचा वध केल्यामुळे परशुरामांनी कार्तिकीय अर्जुनच्या पूर्ण कुळाचा नाश केला, त्याचे जेवढे पण पुत्र होते सगळ्यांना मारलं. आणि ज्यावेळेस क्षत्रियांनी बघितलं की ब्राह्मण लोकांनी क्षत्रियांवर शस्त्र उचललं, त्यावेळेस 17 अक्षयोनी सेना परशुरामांवर धावा बोलली. 17 अक्षयोनी सेना म्हणजे संपूर्ण महाभारताची सेना, 64 करोड योद्धे, त्याच्यामध्ये घोडदळ, पायदळ, हत्ती ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश. अशी 17 अक्षयोनी सेना एकट्या परशुरामांनी काही क्षणामध्ये मनाच्या वेगाने आणि वाऱ्याच्या वेगाने त्यांना कराक्कर कापून टाकले. हे कार्य सामान्य व्यक्ती नाही करू शकणार. 64 करोड सेना मारण्यासाठी महाभारताला 10 दिवस लागले होते. ते पण असे भयंकर अस्त्र होते, पर्जन्यस्त्र, वायू अस्त्र. आणि परशुरामांनी केवळ मनाच्या वेगाने आणि वायूच्या वेगाने, अर्थात मनाचा वेग काय, जर आपण गोलोक बघितला असेल तर एका क्षणात गोलोकात जाऊ, हा मनाचा वेग. आणि ह्या वेगाने परशुरामांनी एक परशुने, एक कुऱ्हाडीच्या सहाय्याने एवढ्या सगळ्या भयंकर लोकांचा नाश केला. भगवंतांसाठी हे काही खूप मोठी गोष्ट नाही, एकदम छोटीशी शुल्लक कारण आहे. तर अशा परशुरामांनी त्यांचं जे अवताराचं कार्य आहे की जे धर्माचं पालन करत नाही अशा लोकांचा समूळ नायनाट करणे. तर त्याचप्रमाणे आजचा जो विशेष दिवस आहे दशहरा, राम विजय उत्सव, तर हे देखील प्रभू रामचंद्र त्याचसाठी आपला अवतार धारण केला होता. या सृष्टीमध्ये जे अधर्माने जीवन जगत होते अशा असुरांचा नाश करण्यासाठी प्रभू रामचंद्र आले होते. आणि त्यांनी स्वतःहून सगळ्या गावोगावी गल्लोगल्ली देशोदेशी फिरून सगळ्या असुरांचा नाश केला. जनरली असं प्रत्येक ठिकाणी झालंय की सगळे असुर एका ठिकाणी यायचे आणि भगवंत काय करतात की त्यांना सगळ्यांना शिरच्छेद करून टाकतात. पण प्रभू रामचंद्रांनी चुन चुन के और गिन गिन के एक एक को निकाला आहे, म्हणजे की दऱ्या खोऱ्यांमध्ये जाऊन कोपऱ्या कोपऱ्यांमधून एकेकांना बाहेर काढलं आणि मग ठार केलं. तर ही प्रभू रामचंद्रांची विशेषता आहे. म्हणून आजचा जो विषय आहे त्याला रावण वध नाही म्हटलं जात, तर त्याला राम विजय उत्सव म्हटलं जातो, की रामाने विजय प्राप्त केला. तर लोकांना वाटतं की फेस्टिवल म्हणजे काय, की केवळ एक आनंदाचा पर्वणी, खाओ पिओ मज्जा करो, म्हणजे की हा आज काय दसरा आहे, दिवाळी आहे, चला चांगले चकल्या शंकरपाळे भडंग काहीतरी बनवूया खाऊया गोड काहीतरी. तर लोकांना वाटतं की फेस्टिवल म्हणजे केवळ आनंद आहे, खाणं पिणं मौज करणं. काही लोकांना वाटतं की बरं आहे आज सण असल्यामुळे कमीत कमी सुट्टी तरी आहे आपल्याला, की एक सुटकेचा निश्वास सोडतात की आज ना एक्स्ट्रा ओव्हर टाईम करूया कशासाठी, झोपेसाठी. म्हणजे की काही लोकांचा मनोभाव हा असतो सणाच्या मागे. काही लोकांचा मनोभाव असतो की विधिविधानांचं पालन करायचं, आज काय हा आज नवरात्राचा शेवट आहे ना, आज पायात चप्पल घालायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, आज रामनवमी, आज मग हा अशा प्रकारचा रावण 10 तोंड असली पाहिजेत, मग त्याच्या पोटामध्ये बॉम्ब ठेवला पाहिजे, मग त्याला बाण मारले की उडवला पाहिजे, म्हणजे सगळे जे विधिविधान आहेत हे पालन करणार. तर खऱ्या अर्थाने उत्सवाचा जो आपण पर्वणी असते ते याच्यासाठी नाही, तर उत्सव केवळ आनंद प्राप्त करण्यासाठी नाही तर हृदयाचं परिवर्तन होत आहे का याच्यासाठी उत्सव असतात, ना की केवळ उत्सवाचा एक आनंद घेतोय. म्हणून उत्सव जे काही घडलेले असतात तर हे त्यागाला स्मरण करण्यासाठी असतात. जसं जन्माष्टमी असेल तर जन्माष्टमी वसुदेव आणि देवकी यांचा जो त्याग आहे, यांचं जे समर्पण आहे श्रीकृष्णांसाठी, ह्याचं स्मरण करण्यासाठी, की भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, भगवंताच्या सेवेसाठी काहीही करायला तयार, स्वतःच्या पुत्रांना देखील कंसाच्या हाती द्यायला तयार. दिवाळी श्रीराम सीता लक्ष्मण यांचं जे समर्पण होतं माता पितांच्या प्रती, ह्या समर्पणाचा ह्या त्यागाचं स्मरण करण्यासाठी तो सण आहे. जसं दसरा, दसरा आजचा विशेष दिवस आहे, बिभीषण आणि हनुमान यांचं जे समर्पण होतं प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये, ह्याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. स्वातंत्र्य दिवस, स्वतंत्र दिवस काय, स्वतंत्र वीर लढव्यांचं बलिदानाचं स्मरण करण्यासाठी. म्हणजे की उत्सव केवळ आनंदाची पर्वणी नाही, केवळ इव्हेंट नाही तर मुवमेंट आहे त्याच्यामध्ये, केवळ आनंद साजरा उत्सव नाही. तर ज्यावेळेस आपण अशा उत्सवांच्या उद्देशाचं चिंतन करून असे उत्सव साजरा करू, तर हे उत्सव आपल्या चेतनेची उंची वाढवतील, आपल्याला प्रेरणा देतील, आपल्याला शक्ती प्रदान करतील आणि त्याग आणि आदराने मन उल्लासित करून देतील. जर आपण असे उत्सव चिंतनाने साजरे केले तर आपण पाहतो की दरवर्षी खूप लोक रावण जाळतात आजच्या दिवशी, पण खरोखर रावण जाळला जातो का? एकदा असं होतं की जळता रावण म्हणतो की मी पूर्णपणे जळालेलो नाही, दरवर्षीच मी काही अंशी जिवंत राहून जातो. आणि जर कोणाच्या हृदयामध्ये थोडा देखील राम शिल्लक असेल तर त्याने कृपया करून मला जाळून टाकावं पूर्णपणे. अर्थात की रावणाला जळायला जातात पण राम नसतो, तर एवढी ताकद नाही की कोणी त्या रावणाला जाळू शकेल. फक्त राम हेच एकमेव अशा व्यक्ती आहेत की ते रावणाला जाळू शकते. म्हणून जर आपण पाहिलं तर रावणाला जाळायचं असेल तर रावणाच्या प्रवृत्तीला पहिले जाळावं लागेल, कारण रावणाची प्रवृत्ती जसं म्हटलं जातं की जे अनर्थ आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, तर रावण आणि कुंभकर्ण काम क्रोधाचं प्रतीक आहे. लोभ मोहासाठी हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू, आणि मदमत्सरसाठी दंतवक्र आणि शिशुपाल, अशा प्रकारे वेगवेगळे रूप धारण करून हे वेगवेगळ्या प्रकारे या अनर्थांचं प्रचार करत राहतात. म्हणून विशेष करून आज जर आपण बघितलं तर आज श्रीरामजींनी, श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय प्राप्त केला. आणि रावण हा कोण आहे तर कामाचं मोठं प्रतीक आहे. तर हा रावण राहतो कुठं? तर असं वर्णन येतं की सत्ययुगामध्ये सूर आणि असूर वेगवेगळ्या लोकांवर राहायचे, वेगवेगळ्या ग्रहांवर राहायचे. जसं हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू भूतलावर होते तर त्याच्यासाठी सूर कुठवते देवी लोकांमध्ये, म्हणजे की स्वर्ग आणि इतर उच्च लोकांमध्ये. त्रेतायुगामध्ये हे सूर आणि असूर एकाच लोकावर आले, श्रीलंका आणि अयोध्या, प्रभू रामचंद्र आणि राम कुंभकर्ण. नंतर द्वापारयुगामध्ये हे असूर आणि सूर एकाच घरामध्ये आले, पांडव आणि कौरव, कृष्ण दंतवक्र आणि शिशुपाल एका घरामध्ये. मग कलियुगामध्ये हे सूर आणि असूर एकाच शरीरामध्ये आलेले आहेत. की आपण पाहतो की आपली कधी कधी एकदम सत्वगुणी भावना असते प्रभू रामचंद्रांसारखी, की कोणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये, पण कधी कधी तीच दृष्टी एवढी कलुषित होते, एवढी कृष्ट होते, निकृष्ट दर्जाची होते, की आपण अति खालच्या स्तरावर जातोय समाज. म्हणजे काय की एकाच शरीरामध्ये आज राम आणि रावण निवास करतायत. म्हणून आपण जर खऱ्या अर्थाने ह्या रावणाचं हृदय, त्याची जी काही प्रवृत्ती आहे, हे जर जाणून घेतलं तर मग आपण त्याला त्याच्यावर निश्चितच विजय प्राप्त करू शकतो. म्हणून आपण विचार केला पाहिजे की रावण खरोखर मेलाय का, की आपल्या अंतकरणामध्ये. आज आपल्यासाठी रावण वेगवेगळ्या रूप घेऊन येतोय. जसं खूप वर्षापूर्वी टीव्ही आला होता, टीव्ही त्याच्या आधी खूप चांगला काळ होता, सगळ्यांमध्ये आदर सन्मान, सगळ्यांची भावना खूप सुंदर होती. आणि जसं राम रावण सीतेसमोर साधू बनून आला होता एक डोकं घेऊन, आणि जसं सीतेला पकडलं त्याने त्याचे 10 डोके बाहेर काढले आणि म्हणते की चल आता तुला लंकेला नेणार. त्याचप्रकारे टीव्ही आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आला होता त्यावेळेस सुंदर प्रकारे दूरदर्शनची ती ॲडव्हर्टाईज आहे ती डँटडँग, आणि त्यावेळेस रामायण अशी सिरियल चालायची की सारं गाव ते एका ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही समोर गोळा व्हायचं. काही लोक त्या टीव्हीची पूजा करायची राम सीतेची, कारण रामायण आलंय, कृष्णलीला आले. आणि त्याच टीव्हीने जसे आपले 100 तोंडं बाहेर काढली, आज आपण बघतोय की त्या टीव्हीचा परिणाम काय. लहान मुलं कार्टून सोडत नाही, तरुण मुलं पिक्चर सोडत नाही, आणि म्हातारे लोक सिरियल सोडत नाही. कभी सास भी बहू बनेगी, कभी बहू भी सास बनेगी. म्हणजे काय की अशा प्रकारच्या विचार त्या टीव्हीमधून पाठवले जातात, अशी मनोवृत्ती आपली घडवली जाते की समाजाला अधोगतीच्या दिशेनं नेते. टीव्ही तरी असं होतं की जसं वेगवेगळ्या ग्रहांवर होते ना सूर आणि असूर, त्याप्रकारे टीव्ही कसं होतं, पूर्वी पाश्चात्य देशामध्ये होतं हे सगळं कल्चर, ते भारतामध्ये होतं, भारतामध्ये काही दिवसांनी आले. म्हणजे काय की पाश्चात्य संस्कृती भारतात आली, वेगवेगळ्या ग्रहांवर होते. त्याचप्रकारे मोबाईल आपल्या जीवनामध्ये आला. मोबाईल काय की पहिले एकदम डब्बा होता, फक्त उचलायचं आणि ऐकायचं, त्याच्यात काय मोबाईल नंबर सेव्ह नाही, काही नाही, काही नाही, फक्त येणारा कॉल डायरीवरचा नोट डाऊन करायचा आणि त्याच्यावरचा फोन करायचा. तो डब्बा हळूहळू मोबाईलचं रूप घेतलं, 1100 1110 नोकिया ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यात फक्त फोन यायचा जायचा. म्हणजे काय की केवळ व्यवस्थित कार्य होत होतं, परंतु त्या मोबाईलने जसं त्याचे 10 तोंडं बाहेर काढली, ब्लॅक अँड व्हाईटचा कलरफुल झाला, आणि त्याच्यामध्ये गुगल, यूट्यूब, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, हॅक, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे जे काही त्याने फेसबुक अशी ट्विटर वेगवेगळ्या प्रकारचे त्याची तोंड त्याने बाहेर काढली. आणि आज आपण बघतोय की समाजाची स्थिती ह्या रावणाच्या प्रवृत्तीने अतिशय तळागाळाला चालली. आज तरुणांमध्ये शक्ती राहिली नाही, बुद्धी राहिली नाही विचार करायची की मी काय करतोय, याच्यामध्ये त्यांना अशा खालच्या स्तरावर यावं लागतं की काही त्यांच्या जीवनामध्ये समस्या आली तर ते त्याच्यावर सोल्युशन काढू शकत नाहीत. आज आपण जे गायडन्स देत असतो ना समाजामध्ये, तर अशा प्रकारचे बाहेर कल्चर चालू आहे की गायडन्स घेण्यासाठी वेगवेगळे क्लब आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही आमच्याकडे या, 1000 रुपये त्याची फीज असेल, आणि मग तुम्हाला गायडन्स करणार आणि तुम्ही आमच्या बुद्धीनं तुमचं जीवन चालवा. तर ही आहे मोबाईलद्वारे समाजाची अधोगती, ह्या रावणाच्या प्रवृत्तीद्वारे अधोगती. आणि तिसरं आहे की जे एका शरीरात जसं राहतो की आपले आंतरिक विचार, की जी विचारशैली कलियुगाच्या प्रभावाने अतिशय खालच्या स्तरावर चाललेली, अतिशय खालच्या स्तरावर, म्हणजे कलियुग एवढा त्याचा प्रभाव वाढवतोय तर तो कलियुग जीवाला वर बाहेर निघू देत नाही. जसं अद्वैताचार्य प्रार्थना करत होते चैतन्य महाप्रभूंना की हे प्रभू मी ह्या लोकांना वाचवू शकत नाही, त्यासाठी तुम्हालाच यावं लागेल. का? कारण ते म्हणतात की कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊ, अब अब घर में रावण बैठा इतने राम कहा से लाऊ. की कलियुग कुंडली मारून बसलेला आहे. कसा? की अतिशय भयानक त्याचे जे क्रूर विचार आहेत हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसवलेले आहेत, आणि हे विचार सहजासहजी निघणं खूप सोपं नाही. कोण कालीची चंडीची पूजा करते, कोण निराकारवादाची पूजा करते. अद्वैताचार्य म्हणतात की अशी भयंकर स्थिती या समाजाची की जे भगवंतांचे जे धर्माचे तत्व आहेत हे पालन करण्यासाठी कोण नाही. आणि म्हणून की हर घर में रावण बैठा इतने राम का असे लावू. तर हे गौरांग महाप्रभू, स्वतः तुम्हालाच या ठिकाणी यावं लागेल. जसं रामबाण होता तसं तुम्हाला नामबाण घेऊन ह्या जगातील ह्या रावणाचा वध करावा लागेल प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसले. आणि म्हणून त्या ठिकाणी वर्णन येतं की जसं जगाई मदाईची लीला येते, तर जगाई मदाईच्या लीलेमध्ये चैतन्य महापूर्ण कळतं की नित्यानंद प्रभूंवर वार झालेला आहे, तर लगेच ते आपलं सुदर्शन चक्र बोलवतात. म्हणतात की चक्र चक्र, आणि नित्यानंद प्रभू महापूर्णचे पाय धरतात. म्हणतात की हे प्रभू, ह्या जगामध्ये तुम्ही जर सुदर्शन उचललं तर सगळ्या जगाला आताच समोर नायनाट करावं लागेल. का? कारण सगळ्यांच्या हृदयामध्येच अशा प्रकारची पाप प्रवृत्ती भरलेली. आणि म्हणून आपलं कार्य ह्या जगामध्ये सुदर्शन उचलायचं नाही, तर प्रत्येकाच्या हृदयाला सुदर्शनाने अतिशय पवित्र करायचंय. त्यांच्या हृदयामधले जे काही कल्मश आहेत ह्या कल्मशांचा नाश करायचा आहे, आणि त्यांना कृष्ण भावना भावित करायचंय. तर ह्या रावणाच्या प्रवृत्तीला जर नाश करायचा असेल तर आपल्याला रामबाणप्रमाणेच श्रील प्रभुपाद म्हणतात की कलियुगामध्ये नामाच्या रूपाने आमचं मुवमेंट आहे, नामाच्या रूपाने आमची संस्था आहे, त्याचा आश्रय घ्या, जेणेकरून या रामबाणचे नामबांतक आपण पोचू शकू. तुकाराम महाराज म्हणतात की जर या नामाचा आश्रय घेतला एखाद्याने तर काय होणार? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वेद अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने हरतील दोषी, जन्मील राशी पातकांच्या. जर एखाद्याने भगवंतांच्या नामाचा आश्रय घेतला त्याच्या वाणीने, तर त्याची वाणी अतिशय पुण्यवंत होऊन जाते. जो अच्युतांचा सर्व काळ नामाश्रय घेतो, तर अशा व्यक्तीचं जर कोणी चिंतन केलं तर त्याचे सर्व दोष हरण होऊन जातील, आणि त्याच्या अनेक जन्माच्या पापाच्या राशी नष्ट होऊन जातील. तर नामाचं जर आपल्याला उच्चारण करायचं असेल, ज्यावेळेस आपण अशा नामाचा उच्चार करू, अशा वैष्णवांचा आश्रय घेऊ, तर निश्चितपणे आपल्या हृदयातील जे अनर्थ आहेत त्याचा आपण नाश करू शकू. जसं आपण एक 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 मण्यावर एक एक मंत्र घेणार, तसं तसं जसं प्रभू रामचंद्रांनी वानरांनी एक एक दगड टाकून रावणापर्यंत ब्रिज बनवून नेला, त्याप्रकारे आपण जसं एक एक मणी आणि एक एक मंत्र बोलत जाऊ, तसं एक एक मणी आणि एक एक मंत्र आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांचं जे नाव आहे ते त्या हृदयामधल्या रावणापर्यंत ते नामाला पोचवू शकतील, आणि त्या ठिकाणी त्या रावणाचा समूळ नायनाट करतील, आणि आपल्या हृदयामध्ये आपल्या हृदयाच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्रांना विराजमान करू शकतील. म्हणजे आपण असं नाम घेऊ, असा ब्रिज आपण आपल्या हृदयापर्यंत पोचवू, तर निश्चित कुठलाही व्यक्ती याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांना प्राप्त करू शकतो. कारण भागवत सांगतं की अहोबत स्वपचतो गरियान या जीवाग्रे वर्तते नाम तुभ्यम, ते पुस तपस्ते जू स्वानुराया ब्रह्मण्य चूर्णा गृणांती येतो. की या जीवाग्रे वर्तते तुभ्य नाम, की जीवाच्या टोकावर जे टीप असते तर त्या जीवाच्या टोकावर एखाद्याचा जर रा शब्द आला तर म्हणतात की अहोबत स्वपच गरियान, की एखादा कुत्र्याचं मांस खाणारा जरी असेल तर त्याने जर त्याच्या जीवाच्या टोकावर जर भगवंताचं नाम आलं तर त्याच्या अनेक जन्मांच्या पापाच्या राशी नष्ट होतील आणि तो भगवंतांची प्राप्ती करेल. हे जीवाग्रेवर ते जीवाच्या टोकावर फक्त. तर विचार काय की ज्यावेळेस आपण भगवंताच्या नामाचा प्रेमाने आश्रय घेऊ तर निश्चितच आपल्या हृदयातला जो रावण आहे तो आपण त्याच्यावर विजय प्राप्त करू शकू. पण दुर्दैव हे की आपण रोगग्रस्त अवस्थेमध्ये समाज, की समाजाला हे कळत नाही की काय केल्यावर आपली उन्नती होऊ शकेल. प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये येतं की आपला जो खरा स्वार्थ आहे तो स्वार्थ आपण जाणून घेतला पाहिजे, की मनुष्य जीवनामध्ये भगवंतांची प्राप्ती करून घेणं हा खरा स्वार्थ आहे. ना की केवळ कर्मकांड करत बसणे, ना की केवळ आपल्या परिवाराचं संगोपन करत बसणे, ते तर आहेच, परंतु त्याचबरोबर त्याचं महत्वाचं कार्य आहे की मनुष्य जीवनाची परिपूर्णता करणे. परंतु दुर्दैव मी दृश्यमी हा जणीना अनुराग, की हे प्रभू मी एवढा दुर्दैवी की मला तुमच्या नामाप्रती अनुराग उत्पन्न होत नाही, मला त्याच्यामध्ये आसक्ती येत नाही. म्हणून आपण जर तुलना केली तर रामाचं जे नाम आहे हे शुद्ध नाम म्हणजे प्रभू रामचंद्रांप्रमाणे, आणि अपराधयुक्त नाम आहे हे सीतेप्रमाणे. की ज्यावेळेस आपण सीतेचा स्वीकार करू, अपराधयुक्त नाम घेऊ, तर आपल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, ज्याद्वारे आपण केवळ तोंडावर आदळू. पण जर आपण शुद्ध नाम घेतलं, प्रभू रामचंद्रांचा आश्रय घेतला, तर निश्चितच विभीषणासारखं प्रभू रामचंद्रांवर आपल्यावर अथांग प्रेम जळेल. म्हणून यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की रावणाची जी प्रवृत्ती आहे ती समजून घेणं, जेणेकरून आपण ह्या रावणाचा अंत करू शकू. म्हणून मी रावणाच्या मनोवृत्तीचे काही 10 पॉइंट सांगतो, की जे 10 विचार आपल्या हृदयामध्ये रावण कितपत आहे हे आपल्याला कळून येईल. जी रावणाची मनोवृत्ती होती त्या मनोवृत्तीचे 10 विचार आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे की इतरांच्या संपत्ती प्राप्तीची वासना. की आपल्याला जर वाटत असेल की आपल्या हृदयामध्ये इतरांची संपत्ती प्राप्त करायची लालसा होत असेल, तर समजायचं की आपण रावणाच्या प्रवृत्तीला बळी पडलेलो. जसं रावणाने त्याच्याकडे स्वतःचं काही नव्हतं असं आमचे एक भक्त म्हणले, सगळं काय इकडून तिकडून लुटपाट करून सगळं जमा केलेलं होतं. कुबेराचं राज्य बघितलं, हे एवढं सोन्याची अलकापुरी, ते म्हणते तुला कशाला पाहिजे, आणि घेतलं सगळं राज्य कुबेराचं, सगळं सोन्याची लंका. तुकाराम महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं की करोडो करोडो घरं सोन्याची आहेत, तांब्याची, त्याच्यावर पत्र चढवले आहेत, काही चांदीची नुपूर आहेत, गोपुरम आहेत, असे घरं लंकेमध्ये. इतरांची संपत्ती प्राप्त करायची वासना काम. नंतर इतरांचे साधन हडपण्याची प्रवृत्ती. की जसं कुबेरांकडे अजून एक विमान होतं, पुष्पक विमान म्हणून, तर ते मनाच्या वेगाने आणि पाहिजे त्या ठिकाणी कसंही जाऊ शकतो व्यक्ती, असं विमान होतं, विदाऊट पेट्रोल डिझेल, विदाऊट गॅस. कधी त्याला अशी गरज पडायची नाही की गॅस संपला पेट्रोल संपलाय, नाही, मनाच्या वेगाने जिथं पण तिथं पोहोचू शकेल असं विमान. आणि रावण म्हणतो की तुला कशाला पाहिजे ते पुष्पक, ते पण त्याने हिसकावून घेतलं कुबेरांकडे. तर आपल्यामध्ये देखील हा लोभ दुसऱ्यांची वस्तू हडप करण्याचा असतो. त्या ठिकाणी चोरी प्रवृत्ती बघतो, त्या ठिकाणी ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याचा हव्यास आपण करतो. पुढे सांगितलंय की इतरांच्या मतांवर वर्चस्व दाखवण्याचा गर्व. की आपण म्हणतो की माझं तेच कर, मी म्हणेल तेच पुरव. अर्थात की मारीच रावणाला समजवत होता की बाबा मी केवळ रा शब्द ऐकला ना तरी अंगाला घाम फुटतो मला, राम नाव ऐकल्यावर मी कोसो मैल लांब दूर जातो, तू आता तरी शाणव आणि हे असं कार्य मला करायला लावू नकोस की हरीण बनून तू सीतेकडे जा म्हणून, मी तुझ्या पाया पडतो आणि मला तू क्षमा कर, सोडून दे. रावण म्हणतो की मूर्ख, तुला माझ्या शक्तीवर विश्वास नाही, माझ्या विचारांवर विश्वास नाही, जा एकतर तू रावणाकडे जाऊन मर नाहीतर माझ्या बाणांनी मर. मारीस तसा हुशार होता, तो म्हणतो की तुझ्या बाणांनी मरून नरकात कितपत पडण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या बाणांनी मरून वैकुंठाची प्राप्ती करणं काय बरं वाईट आहे. पण मारीस सारखी जी मूर्खता असते ती आज आपण बऱ्याच लोकांमध्ये बघतो. जर मारीसनं बुद्धिमत्ता काही दाखवली असती जसं विभीषणाने दाखवली, की विभीषण म्हणला की आता इथं राहणं काही खरं नाहीये आणि हा काय रावण आपला ऐकणार नाही ना, आपल्याला कधीही नाश करू शकतो, त्यामुळे म्हणलं की ठीक आहे मी जातो इथून, आणि त्यांनी श्रीरामांचा आश्रय घेतला चरणांचा. तर त्याचप्रकारे मारीचनं केलं असतं तर तिथून निघून सरळ प्रभू रामचंद्रांकडे आलं असतं आणि सांगितलं असतं की प्रभू आपल्या स्थितीचं आपण रक्षण करावं. रावण कुदृष्टीने पाहतो. तर मारीचं किती गर्व, किती मोठा त्याचं पदावर स्थित झाला असतो, तो भक्तीच्या उच्च स्तरावर स्थित झाला असता. का तर प्रभू रामचंद्रजी. पण समाजामध्ये बघतो आपण की अशा प्रवृत्तीचे लोक आहेत की जे श्रीकृष्णांना आणि भक्तांना मदत करत नाही, आणि त्यांना मदत करायची इच्छा पण असते पण त्यांची बुद्धी त्या प्रकारे चालत नाही मारीच प्रमाणे. पण रावण काय करतो की त्याच्यावर अति बळजबरी करतो. जसं काही पॉलिटिक्स लीडर दबाव आणतात हे करू नका. जसं जन्माष्टमी होती, आम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला, फोर्सफुली सांगण्यात आलं होतं की किती जरी समाजाचा पुढे तुमच्या समोर लोंढा आला तरी देखील मंदिराचे दरवाजे उघडवायचे नाहीत. म्हणजे की अर्थात त्यांना देखील वरून कुठेतरी प्रेशर असेल की अशा प्रकारे प्रेशराइज केलं जातं वरच्या लोकांकडून. म्हणून एखाद्याची इच्छा जरी असेल तरी देखील ते व्यक्ती सेवा करू शकत नाही. तर हे रावणाची मेंटॅलिटी की प्रेशराइज करणे आणि आपल्याच विचारांनी गर्वित होऊन जाणं. आपली नगण्यता न समजणाऱ्याचा समजण्याचा मोह, की आपण किती तुच्छ आहेत ना हे आपण स्वतःला समजूनच घेत नाही. प्रत्येकाला वाटतं की मी जर कुरूप असेल तर मला वाटतं की हा मायापेक्षा एखादा का आहेच की, एखादा मी खूप बलशाली मायापेक्षा कोणीतरी कमी आहेच की बलामध्ये, एखाद्याला वाटतं मी खूप ऐश्वर्यशाली कारण मायापेक्षा खूप कमी आहेत लोक ऐश्वर्यामध्ये. काय त्याच्या नगण्यतेचं त्याला जाणीव होत नाही. जसं कुंभकर्णाला उठवलं ना शेवटच्या दिवशी, त्यावेळेस कुंभकर्ण म्हणता की रावण तुला मी झोपायच्या आधी पण सांगितलं होतं तू सीतेला परत कर, आणि आता पण मी जायच्या आधी सांगतोय की तू सीतेला देऊन टाक बऱ्या बोलाने, अन्यथा समूळ नायनाशून जाईल. त्याला सांगितलं की रावण, राम म्हणजे कोण आहे तुला माहिती आहे? राम म्हणजे या ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, या ब्रह्मांडाच्याही परचे स्वामी आहेत, स्वतः भगवंत आहे, आणि तू त्या सीतेचं हरण केलं आहे, जगन्माता आहे. पण मूर्ख व्यक्ती जे असतात ते स्वतःच खरं म्हणतात की मी जे म्हणतोय ते खरं आहे. आपली कमकुवतता आपण कमकुवत ह्याची जाणीवच नसते. असं म्हटलं जातं की जर आपले काचेचे घर असतील तर दुसऱ्याच्या मातीच्या घरावर दगड मारू नयेत. तर रावण हे समजून शकला नाही की अरे माझ्यामध्ये भलेही मोठे ऐश्वर आहे पण मी का वानरांच्या मनुष्याच्या नादी लागावं, सोडून द्यावं ना. आणि तेच जड पडलं की रावण हा एवढा ऐश्वर्यशाली एवढा शक्तिशाली होता ना, कैलास पर्वत तो उचलत होता मुळासकट, एवढी शक्ती म्हणजे की. पण त्याचा वीक पॉइंट कुठे ठरला की वानर आणि माणसं. म्हणून काचेचे घर असतील ना तर मातीच्या घरावर दगड मारू नये. म्हणजे की रावणाने भले राव माणसं आणि वानर कमी शक्तिशाली होते पण उगाच त्यांच्याकडे त्यांनी युद्धासाठी जायला नको होतं. तर ह्या प्रकारची जी मेंटॅलिटी असते की आपल्या नगण्यतेचा न समजणे हा मोह असतो आणि कुंभकर्ण दाखवत होता. पुढचं वर्णन येतं पाचवं पॉईंट की आपल्या खोट्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे क्रोध येणं. की रावणाची प्रवृत्ती की आपल्या इच्छा जर पूर्ण नाही झाल्या तर रावण कुणालाही लगेच शिरच्छेद करून टाकायचा. ज्यावेळेस वेदवती तपस्येला बसलेली होती आणि रावणाने बघितलं की एवढी सुंदर स्त्री आणि एवढी कृश झालेली तपस्येने, हिला काय गरज आहे तपस्या करायची. तर वेदवती ही विष्णूंची प्राप्ती करण्यासाठी तपस्या करत होती आणि रावणाने बघितलं की नाही ही माझी राणी झाली पाहिजे. वेदवतीने सांगून देखील रावण थांबला नाही, तिच्या केसांना हात पकडला आणि वेदवतीने त्या केसांना कापल्या. आपल्या शक्तीने वेदवतीने स्वतःच्या शरीराचा दाह केला आणि या क्रोधापैकी त्याला शाप भेटला की मीच तुझ्या पतनाचं कारण ठरेल, मीच तुझ्या विनाशाचं कारण ठरेल. म्हणजे काय की आपण ज्यावेळेस आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काही करायला कुठल्याही स्तरावर जायला तयार होतो आणि तेच क्रोध आपल्याला आपल्या समूळ नायनाशाचं कारण ठरतं. ही रावणाची प्रवृत्ती. पुढचं सहावं कारण सांगतात की पर उत्कर्षण असहनम, की इतरांचा चांगलं झालेलं सहन होत नाही. रावण ज्यावेळेस अशा प्रकारचा द्वेष घेऊन कुबेर राज्यात गेला होता, कुबेरात बघितलं एवढं याचं ऐश्वर आहे हे याच्याकडे नसायला पाहिजे, माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणजे की माझं ते माझं, तुझं ते माझं आणि माझं पण माझं. म्हणजे की अशा प्रकारची रावणाची प्रवृत्ती की कुबेराला म्हणला की सगळं काय माझं आहे. वास्तविक पाहता तर अर्धा अर्धा राज्य द्यायला पाहिजे तो. कुबेर आणि रावण भाऊभाऊ होते, भाऊकी असल्यामुळे अर्ध सोडलं पण नाही सगळी लंका नावावर गेली. म्हणजे काय की पर उत्कर्ष असं की ह्या द्वेष भावना रावणामध्ये अतिशय प्रचूर मात्रेत कुठून आहे. म्हणजे रामायणामध्ये याचे भरपूर उदाहरणं आहेत पण एक ठराविक उदाहरणं सांगून लक्षात राहावं म्हणून हे पॉईंटसाठी उदाहरणं देतो. तर तीच भावना आपल्या हृदयामध्ये देखील कधी कधी राहते की आपण इतरांचा उत्कर्ष बघून इतरांचं चांगलं झालेलं बघून सहन होत नाही. तर ही रावणाची प्रवृत्ती मनोवृत्ती ही आपण आपल्या हृदयातून घालवावी लागेल. सातवं कारण सांगितलंय की पर दुःखे सुखी, इतरांना ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस आनंद होतो. रावण आहे ना, रावणाचं नाव आहे की जो रडवतो त्याला म्हणतात रावण. तर तो ज्यावेळेस इतर लोक रडायचे ना त्यावेळेस तो अधिक खुश व्हायचा. आणि म्हणून अशी भरपूर उदाहरणं रामायणात आहेत. आठवी गोष्ट सांगितली की नैतिकतेच्या सीमेचं उल्लंघन करणारी महत्वाकांक्षा, त्याच्या अशा महत्वाकांक्षा होत्या की तो नैतिकता अनैतिकता काही राहतच नव्हती त्याच्याकडे. पावलो गणिक त्याने सगळे नैतिकता धुळीला मिळवून टाकलेली. जसं ब्रह्मायणी ते अप्सरा असते पुंजक्सली तिला नाश केला, नंतर म्हणजे की एवढ्या स्त्रियांचं शील नष्ट केलं, एवढ्या लोकांचं राज्य हडप केलं, एवढ्या सगळ्या काही गोष्टी जसं सीता महाराणी, अशा त्याच्या महत्वाकांक्षी की स्वर्गात जाण्यासाठी सीडी बनवायची, ही अशा अनैतिकतेच्या गोष्टी. तर त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये देखील अशा अनिच्छा येऊ शकतात. नववं आहे की चितावणी सहन न होणे, की एखादा जर चितवत असेल तर त्याच्यामध्ये तो व्यक्ती अधिक एकदम कावरा बावरा होऊन जातो म्हणतो आपण. जसं अंगद आला होता आणि म्हणतो की हे रावण तुझी शक्ती तुला काय माहिती, तुझ्या जर एवढ्या सभेमध्ये एवढे शक्तिशाली वीर असतील तर हा माझा पाय उचलून दाखव. तर सगळे एक एक सेनानी पुढे येतात, कुणाकडूनही अंगदचा पाय उचलला जात नाही. आणि जसं ही चितवणी रावणाला अजिबात सणत नाही, रावण उठतो आणि अंगदाचे पाय धरतो, अंगद आपला पाय मागे घेतो, म्हणतो हे मूर्ख माझी शरणागती घेण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांची शरणागती घे, जीवनाचं कल्याण होईल. पण रावण त्याच्या चितवणीला समजाला आणि अंगद काय करतो, असं म्हटलं जातं की अंगद रावणाच्या तोंडावर सुसू करून पुन्हा निघून येतो. तर असं वर्णन येतं की रावणाला शाप भेटला असतो की ज्यावेळेस एक माकड तुझ्या तोंडावर सुसू करेल तर समजायचं तुझा अंतकाळ जवळ आलेला आहे. तर अंगदाची एवढी मिजास की रावण एवढा बलशाली व्यक्ती जो कैलास उचलू शकतो त्या व्यक्तीच्या. तर रावण अशा प्रकारचा होता की ज्याला चितवण अजिबात सहन होत नव्हती, एवढा क्रोधी होता, एवढा कामी होता. दहावी गोष्ट सांगितली की काही गमावण्याच्या भीतीपोटी वाटणारी असुरक्षितता, की रावण ज्यावेळेस शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये होता तर त्याला कळालं की आपलं काही खरं नाही. आता त्याने ज्यावेळेस त्याचा सेनापती होता तो मारला गेला ना, त्यावेळेस रावणाला वाटलं की सेनापती म्हणजे आपलं एक भाऊ आहे, राईट हँड लेफ्ट हँड, आणि ती नष्ट झाली. त्यामुळे म्हणतो की मी आताच्या आता रणांगणात जातो, आणि तो रणांगणात जातो तो म्हणतो कुठं येतो, नील, नीलने मारलं ना त्याला, नीलला शोधतो. नीलला शोधायच्या आधी सुग्रीव तिथं येतो, सुग्रीव अशी पिटाई करतो ना रावणाची, पिटाई करतो पण सुग्रीव थोडासा कमी पडतो ताकदमध्ये, आणि सुग्रीवला काय करतो की किडनॅप करून घेतो रावण. तेवढ्यात हनुमान समोर येतो, हनुमान असं उलटा पलटा उलटा पलटा करतात रावणला. तो म्हणतो की काय खरं नाही बाबा, हे भयंकर लोक आहेत, म्हणजे राम आणि सुग्रीव आणि जे पण सेना आहे ह्यांच्याशी पंगा घेऊन आपलं काही खरं नाही सध्या. आणि त्यामुळे मग रावण म्हणतो की माझ्या सगळ्या सेनापतींनो, जेवढे माझे असुर ससुर मित्र जेवढे पण आहेत ना, त्या सगळ्यांनी मला मदत करा, ह्या रामापासून वाचवा मला. अशा प्रकारची भीती आपल्या हृदयामध्ये येते, पण आपण त्या व्यक्तीचा आश्रय घेत नाही जो व्यक्ती आपल्याला वाचवू शकेल. जर रावणाने एक सोपं काम केलं असतं, प्रभू रामचंद्रांना म्हटलं की हे प्रभू मी तुमचा आहे, तर प्रभू रामचंद्र म्हणतात की हे माझं वचन आहे की मी त्याला सदैव आश्रय प्रदान करतो, मी त्याला सदैव सगळ्या काही गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये प्रदान करायचं. तर ह्या प्रकारचे 10 गोष्टी ज्या आहेत, ज्या रावणाच्या प्रवृत्ती आहेत, की रावणामध्ये इतरांची संपत्ती प्राप्त करण्याची वासना, इतरांचे साधन हडपण्याचा लोभ, इतरांवर वर्चस्व गाजवण्याचा गर्व, इतरांचे स्वतःची नगण्यता न समजण्याचा मोह, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा क्रोध, नंतर इतरांचं उत्कर्ष न बघण्याचा द्वेष, इतरांना दुःखी पाहून आनंदी होण्याची प्रवृत्ती, आणि नैतिकतेचं अनैतिकतेच्या महत्वाकांक्षा, चितवणींना सहन न करणे, आणि भीतीपोटी अतिशय गांगरून जाणे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की रावणाचा पुतळा जाळून हृदयातला रावण नष्ट नाही होणार. तर रामबाण म्हणजे कधीही वाया न जाणारा बाण, ज्याने रावणाचे हृदय छेदले ते रामनामच आपल्या हृदयातील कामरूपी रावणाचा जाळून विजयादशमी खऱ्या अर्थाने सेलिब्रेट करू शकू आपण, खऱ्या अर्थाने विजयादशमी सार्थक होऊ शकेल. तर आपण ज्यावेळेस रामनामाचा आश्रय घेऊ तर हृदयातील रावण निश्चितच जाऊन टाकू शेवटी. तर या ठिकाणी आपण थांबूया. प्रभू रामचंद्र, श्री लक्ष्मणजी, सीता महाराणी, हनुमानजी यांच्या चरणी प्रार्थना करू की आमच्या हृदयामध्ये जो कामरूपी रावण आहे त्याचा समूळ नायनाट हो आणि त्या कमलासनावर, हृदयस्थ हृदयरूपी कमलासनावर तुमचं लीलास्थळ बनवू आणि त्यावर तुम्ही विराजमान हो. सियावर रामचंद्र की जय. लखन हनुमानजी की. श्री राम विजय महोत्सव की जय. शिल प्रभुपाद की जय. गौरभक्तरंद की जय.